मिखा अध्याय 4. परंतु नंतरच्या दिवसात असे होईल की परमेश्वराचा घराचा पर्वत इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरांवर उंचवला जाईल आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल. पुष्कळ देश त्याच्याकडे जातील व म्हणतील, या आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या घराकडे जाऊया, मग तो त्याचे मार्ग आपल्याला शिकवीन आणि आपण त्याच्या मार्गाचे अनुसरण करू. कारण सियोनेमधून नियमशास्त्र आणि येरुश्लेमेतून परमेश्वराचे वचन निघेल, तेव्हा पुष्कळ लोकांमध्ये तो न्याय करील आणि तो दूरच्या राष्ट्रांविषयी निर्णय ठरविल. ते आपल्या तलवारीने मोडून ठोकून त्यांचे नगर बनवतील आणि आपल्या भाल्यांचे कोयते करतील. राष्ट्र राष्ट्रांविरुद्ध तलवार उचलणार नाही आणि त्यांना युद्धाचे शिक्षण दिले जाणार नाही. त्याऐवजी प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबरवणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे. कारण सर्व लोक प्रत्येक जण आपापल्या देवाच्या नावाने चालतात, पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदा सर्व काळ चालू. परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात मी लंगड्यांना एकत्र करीन आणि जे बहिष्कृत व ज्यांना मी पिडले त्यांना मी एकवट करीन. मी लंगड्यांना शेष म्हणून ठेवीन आणि दूर घालवलेल्यांचे बलशाली राष्ट्र करीन. आणि आता व सदा सर्व काळ मी परमेश्वर सियोन पर्वतावरून त्यांच्यावर राज्य करेल. आणि तू कळपासाठीच्या बुरुजा सियोन कन्येच्या टेकड्या, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल. येरुश्लेमच्या कन्येचे राज्य तुला प्राप्त होईल. आता तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस? काय तुझ्यात राजा नाही? काय तुझा सल्लागार नष्ट झाला आहे? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या कळा तुला लागल्या आहेत. सियोनेच्या कन्ये, प्रसूतीप्रमाणे वेदना पाहून प्रसूत हो, कारण आता तू शहरातून बाहेर जाशील, शेतात राहशील आणि बाबिलाला जाशील. तिथे तुझी सुटका होईल आणि परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंच्या हातातून सोडविल. आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध गोळा झाली आहेत. ती म्हणतात, ती भ्रष्ट करण्यात येऊ आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होत. संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत. कारण जशा पेंड्या खळ्यात गोळा करतात, तसे परमेश्वराने त्यांना गोळा केले आहे. परमेश्वर म्हणतो, सियोनेच्या कन्ये उठ आणि मळणी कर. मी तुला लोखंडाचे शिंगे व कास्याचे खूर करीन. तू पुष्कळ लोकांचा चुरडा करशील. मी त्यांची संपत्ती परमेश्वरास आणि त्यांचे धन जगाच्या प्रभूला समर्पित करीन.